करिंथकरस पहिले पत्र अध्याय 6. जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्याबरोबर वाद असेल, तर तो वाद पवित्र जनापुढे जाण्याऐवजी ती व्यक्ती तो वाद न्यायालयात अनितिमान लोकासमोर नेण्याचे धाडस का करतो? पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहीत नाही काय? आणि जर तुमच्याकडून जगाचा न्याय होणार आहे, तर शुल्लक बाबीचा निर्णय करण्यास तुम्ही योग्य नाही काय? आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेष करून आम्ही करू शकणार नाही? म्हणून जर दररोजच्या जीवनासंबंधीची प्रकरणे तुम्हास निकालात काढायची असतील, तर ज्यांची मंडळीत काही गंती नाही अशा मनुष्यांना न्याय ठरवण्यास का बसवता? तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा न्याय निवाडा करता येईल असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय? पण याऐवजी भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीही अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे? तुम्ही एकमेकावर खटले भरता, ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही? उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता. अनितिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका. कोणीही व्यभिचारी, मूर्तीपूजक किंवा व्यभिचारी विपरीत संभोग करून देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा दुबाडणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्ही कित्येक जण तसे होता, पण तुम्ही धुतले गेला आहात, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात. सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत, पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात. सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत, पण मी यातील कोणत्याही गोष्टीचा अधीन होणार नाही. अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे, पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. आणि देवाने प्रभूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्याला सुद्धा उठवेल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास माहीत नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेशेचे अवयव करू काय? तसे न हो. तुम्ही हे जाणत नाही का की जो वेशेशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की ती दोघे एक देह होतील. पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो. व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणते पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते, पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. किंवा तुम्ही हे जाणत नाही का की तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.